नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. स्वातंत्र्य चळवळीक उर्बा दिवपी वंदे मातरम ह्या गीताच्या सार्धशती उत्सवाक आयज सावन देशभरात सुरवात झाली. बंकिमचंद्र चॅटर्जी हांणी 150 वर्सां पयली हे गीत बरयल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लीत वंदे मातरमच्या सार्धशती सुवाळ्याचे उक्तावण केले. वंदे मातरम हो एक मंत्र, एक उर्जा, एक सपन आणि एक संकल्प असा असे तांणी सांगले.
वंदे मातरम का मूल भाव है भारत माँ भारती, भारत की शाश्वत संकल्पना, वो संकल्पना जिसने मानवता के प्रथम पहर से खुद को घड़ना शुरू कर दिया.
ह्या निमतान ताणी एक यादिस्टीक टपाल तिकीट आणि नाणे जारी केले. तशेच वंदे मातरम 150.in हे खाशेले पोर्टल चालीक लायले.
मैं इस सदी को भारत की सदी बनाना है. ये सामर्थ्य भारत में है, ये सामर्थ्य भारत के 140 करोड़ लोगों में है. हमें इसके लिए खुद पर विश्वास करना होगा. दुनिया का सबसे बड़ा डेमोग्राफी एडवांटेज हमारे पास.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारताच्या समृद्धी खातीर वावुरपाचो संकल्प सगळ्या नागरिकांनी करचो असे आवाहन केले. मजगती गोयचे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी तरणाट्यांनी वंदे मातरम या देशभक्ती गीतातल्यान प्रेरणा घेवची असे आवाहन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांजे वाराणसीत पावले. उत्तर प्रदेशाचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी तांकां विमानतळा येवकार दिलो. फाल्यां ते बनारस, खजुराहो आणि लखनौ सहारनपूर सयत 4 वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो बावटो दाखयतले. सर्वोच्च न्यायालयान आयज भौशीक सुवाती आणि महामार्गावेल्यान रस्ता चुणी आणि बेवारस गोरवां आणि हेर जनावरांक काढून उडोवपा खातीर मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. भौशीक सुवातावेल्यान जनावरांक नेमान काढून उडोवपा वांगडाच गरजेची लस आणि निर्जंतुकीकरण केल्या उपरांत नियुक्त आश्रय केंद्रात व्हरप ही थळाव्या संस्थांची जापसालदारकी आसा असे न्यायालयान सांगला. सर्वोच्च न्यायालयान सगळ्या राज्यांच्या मुखेल सचिवांनी ह्या आदेशाक खर पाळो दिवपाचो आदेश दिलो. तशेच 8 सप्तका भितर स्थिती अहवाल आणि प्रतिज्ञापत्र दाखल करचे असे सांगला. बिहार वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्यावेलो प्रचार पावलो तेंगशेर. एनडीए आणि महाआघाडीचे वडील फुडारी आणि स्टार प्रचारक हेर पक्षांच्या फुडाऱ्यावांगडा मतदारांक आकर्षित करपाचो यत्न करतात. एनडीएच्या घोषणापत्राचेर बिहाराक विश्वास आसा आणि एनडीए बिहाराची उदरगत करतलो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी औरंगाबादात झाल्या भौशीक सभेत सांगले. मजगती अमरापुरात झाल्या भौशीक सभेत काँग्रेसचे वडील फुडारी राहुल गांधी हांणी ही वेंचणूक बिहाराच्या फुडाराविशीची आसा असे सांगले. गोयात जावपी इफ्फी म्हळ्यार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव निर्मात्यांक संवसारा वांगडा जोडपाचो दुवो म्हूण काम करतलो असे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांणी सांगले.
एव्हरी इयर ट्रेडिशनल ओपनिंग टेक्स प्लेस. दिस इयर अपार्ट फ्रॉम दॅट परेड ओपनिंग इट सेल्फ, द परेड फ्रॉम मीडिया सिनेमा हाऊसेस, फ्रॉम द स्टेट्स, द कल्चरल ट्रूप्स, दे डू परेड इन द गोवा स्ट्रीट्स.
आयज नवी दिल्लीत घेतिल्ल्या पत्रकार परिषदे उलयताना इफ्फी हो देशातील चित्रपट विविधताय दाखोवपाचो यत्न आसा असे माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू हांणी सांगले.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इज टू एन एक्सटेंट आवर एफर्ट टू शोकेस द सिनेमॅटिक डायव्हर्सिटी दॅट वी हॅव इन आवर कंट्री, एट द सेम टाइम प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज टू ग्लोबल फिल्म मेकर्स टू कम अँड स्क्रीन देअर फिल्म टू द cinephiles who come in from not just India but from various parts of the world.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया आणि दोहात झाल्या सामाजिक उदरगती विषयीच्या दुसऱ्या संसारिक शिखर सभेत भारताचे फुडारपण केले. शाश्वत सुधारणा आणि डिजिटल नवनिर्माणावरवी भारताच्या परिवर्तनाचे ताणी भर दिलो. भारत समावेशक प्रसाराखातीर ई श्रम आणि राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल सारखिल्या प्लॅटफॉर्माचा वापर करता असे ताणी सांगले. तसेच रोजगार सहकार आणि सुरक्षित स्थलांतराच्या प्रश्नाचे व्यावसायिक फुडाऱ्यांकडे ताणी संवाद साधलो. भारत मेट्रो जोडणी मळार संसारिक पावण्यात तिसऱ्या क्रमांकाचेर आसा असे शारी व्यवहार मंत्री मनोहर लाल हांणी म्हणला. गुरुग्रामात झाल्या 18व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत ते उलयताले. चालू आशिल्लो भुईगत पाईपलाईन जोडणी प्रकल्प पुराय झाल्या उपरांत भारत अमेरिकेचेर मात करून संसारातले दुसरे व्हडले मेट्रो नेटवर्क जातले असे ताणी मुखार सांगले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 48 वरात मध्य भारतात उण्यात उणे तापमान 2-4 अंश सेल्सियस देवपाचो अदमास उक्तायला. मजगती दिल्ली एनसीआर वाठारात हवेचो दर्जो सामकोच वाईट श्रेणीत असा. भारताच्या रथिका सुंथिरिया हिने कॅरम ब्लूम हिका सरळ सेटात हरावून NSW ओपन स्क्वॅश सर्तीच्या सेमीफायनलीत पाऊल घाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.